चला आता असे उदाहरणे सोडवणे शिकूया जेव्हा वास्तव संख्यांना परिमेय संख्या या घातांकाच्या स्वरूपात असतात. समजा एक्स ही वास्तव संख्या आहे आणि पी भागिले क्यू ही परिमेय संख्या आहे. तर वास्तव संख्येच्या परिमेय संख्यांचा घातांक हा इथे दाखवल्याप्रमाणे असतो. आता एक्सचा घात पी भागिले क्यू असे लिहिता येऊ शकते. कंसामध्ये एक्सचा घात एक भागिले क्यू कंसाचा घात पी बरोबर बीचा घात पी इथे बी बरोबर एक्सचा घात एक भागिले क्यू. चला आता एक्सचा घात पीचे क्यू वे मूळ काढूया. ते परत बीचा घात पी असे आहे. म्हणून तीन पदे एकमेकांसारखी असून एक समान उत्तर मिळते. म्हणून चारचा घात तीन भागिले असता सात हे चारचा घात सात वेळा असेही लिहिता येते. किंवा कंसात चारचा घात एक भागिले सात कंसाचा घात तीन असे लिहिता येते. आताच पूर्णांक घातांकाच्या नियमांचे जे स्पष्टीकरण केले ते परिमेय संख्यांच्या घातांकासाठी सुद्धा लागू होते.